जिवंत बलिदान। म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत। ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं। म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या। रोमकरास पत्र 12:1-2। तुमचे यज्ञरूपी बलिदान। आपले शरीर जिवंत आणि पवित्र यज्ञ म्हणून अर्पण करायसाठीचा हा उपदेश अनेकदा चुकीच्या प्रकारे समजला जातो। तथापि केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा न राहता त्याही पलीकडे जाण्याचा योग्य मार्ग समजून घेण्यासाठी हे तथापि केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा न राहता त्याही पलीकडे जाण्याचा योग्य मार्ग समजून घेण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिलं वचन प्रत्येक विश्वासणाऱ्याला तारणानंतर परमेश्वराला एका विशिष्ट यज्ञरूपी बलिदान करायचं आव्हान देते। दुसरं वचन त्या यज्ञरूपी बलिदानानंतरचं जीवन कसं जगावं याबद्दल मार्गदर्शन करते। लूक 9:23 सांगितल्याप्रमाणे दररोज आपला वधस्तंभ उचलण्याचा भाग म्हणून दररोज परमेश्वराच्या अधीन व्हा। तथापि रोम 12:1 उद्देश तो नाही। आपली शरीरे यज्ञ म्हणून समर्पण करावीत हा आदेश म्हणजे परमेश्वराला एकदाच आणि कायमचे समर्पण, शरणागती आणि पूर्ण अधीन करणे होय। हे तारण नाही। तारण हे पूर्णपणे ख्रिस्ताच्या बलिदानावर आधारित आहे। हे त्यापेक्षा वेगळं आहे। हे तुमचं यज्ञरूपी बलिदान आहे। हे दररोजचं यज्ञरूपी बलिदान नाही। हे म्हणजे परमेश्वराला आपलं जीवन बिनशर्त आणि कायमचं जिवंत, पवित्र आणि ग्रहणीय यज्ञरूपी बलिदान म्हणून समर्पण करणं हे होय। ही स्वतःला परमेश्वराच्या गौरवासाठी आणि त्याच्या अनिर्बंधित उपयोगासाठी स्वेच्छेनं दिलेली तुमची यज्ञ भेट आहे। हे यज्ञरूपी बलिदान का करायचं? ते त्याच्या दयेमुळे आहे। रोमकरास पत्राचे 1-11 परमेश्वराच्या दयेचं वर्णन करतात। रोम 12:1 तुम्हाला सांगतं की त्या दयेमुळे परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे। रोम 12:2 यज्ञरूपी बलिदानानंतरच्या तुमच्या जीवनासाठी दोन विनंत्या करतात। परमेश्वरानं तुमचं तारण केलं आणि तुम्हाला पवित्र केलं आहे। या त्याच्या महान दयेचं वर्णन 1:11 केलंय। म्हणून स्वतःला परमेश्वरापुढे सादर करा। तो तुम्हाला या जीवनात आणि अनंत काळासाठी सुद्धा आशीर्वादित करेल। तथापि तुमच्या यज्ञरूपी बलिदानाची योग्य प्रेरणा तुमच्या पुढे नाही, ती तुमच्या मागे आहे। तुमची खरी प्रेरणा परमेश्वरानं तुमच्यासाठी आधीच जे केलं आहे त्यावर आधारित आहे। कल्पना करा की येशू आपले खिळ्यांचे व्रण असलेला हात तुम्हाला दाखवून म्हणतो की मी तुझ्यासाठी इतकं केलं आहे, म्हणून तू माझ्यासाठी हे कर। याचाच अर्थ रोम 12:1 आहे। हे यज्ञरूपी बलिदान एकदाच का करायचं? कारण रोम 12:1-2 शब्दांचा मूळ अर्थ तोच आहे। 12:2 या युगाबरोबर समरूप होऊ नका आणि स्वतःचे रूपांतर होऊ द्या ही क्रियापदे वर्तमान काळात आहेत। याचा अर्थ या दोन गोष्टी आता करा आणि आयुष्यभर करत राहा। परंतु 12:1 आपली शरीरे यज्ञ म्हणून समर्पण करावीत ही क्रिया ग्रीक भाषेत साध्या वर्तमान काळात नाही। ग्रीक भाषेत त्याचा अर्थ एकमेव कृती करणे असा आहे। त्याचा अर्थ तीच करत राहा असा नाही। त्याचा अर्थ एकदाच आणि कायमची करा असा आहे। हे म्हणजे स्वतःला दृढनिश्चयानं परमेश्वराला समर्पित करणं होय। स्वतःला त्याच्यासाठी यज्ञरूपी बलिदान म्हणून अर्पण करा। रोम 12:1 हे तुमच्या यज्ञरूपी बलिदानाबद्दल आहे. ते म्हणजे स्वतःला कायमचे परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करण्याबद्दल आहे. आपण दोन उदाहरणं पाहूया. अनुवाद 15:12-17 मध्ये यासाठी एक उदाहरण दिलं आहे. मुक्त केलेला एखादा इब्री दास स्वेच्छेनं आणि कायमचा पुन्हा आपल्या स्वामीचा दास होण्याचा निर्णय घेऊ शकत होता. तो निर्णय स्वामीने पूर्वी दाखवलेल्या दयेवर आधारित असायचा. तो दासाच्या आपल्या स्वामीवरील प्रेमामुळे प्रेरित असायचा. तो निर्णय कायमचा असे. त्या दासाचे कान टोचण्यासाठी सुळ्याचा वापर केला जात असे, ज्यातून तो आयुष्यभर त्या स्वामीचा सेवक आहे हे दर्शवले जात असे. ही दास्याची स्थिती त्या दासानं स्वतः निवडलेली असायची. ती त्याच्यावर जबरदस्तीनं लादलेली नसे. तो एक कायमचा निर्णय असायचा. दुसरं उदाहरण जुन्या करारातील प्राण्यांच्या यज्ञांमध्ये आढळतं. वेदीवर अर्पण करण्यासाठी प्राणी स्वीकारार्ह असणं आवश्यक होतं. आजारी किंवा दोष असलेला प्राणी स्वीकारार्ह नव्हता. लेविय 1:5 हे तुमच्या रोम 12:1 यज्ञाच्या पवित्र आणि परमेश्वराला ग्रहणीय या भागाचे स्पष्टीकरण देते. बलिदान केलेला प्राणी मृत असणे हे त्याच्या यज्ञरूपी बलिदानाचे कायमस्वरूपी उदाहरण आहे. वेदीत आपल्यावर कोणताही यज्ञ प्राणी वेदीवरून रांगत खाली उतरून पळून जात नसे. तसंच कोणताही याजक दिवसाच्या शेवटी एखादा प्राणी परत नेऊन तो दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्पण करण्यासाठी ठेवत नसे. तो एक कायमचा यज्ञ असे. वेदी गरम झाली म्हणून जर तुम्ही तुमचे रोम 12:1 बलिदान वेदीवरून खाली काढले तर ते कधीच रोम 12:1 खरे बलिदान नव्हते. तुमचे यज्ञरूपी बलिदान पुन्हा करणे. रोम 12:1 यज्ञरूपी बलिदान तुम्हाला कधी पुन्हा करायचे आहे का? हो, जर तुमचा यज्ञ स्वीकारार्ह नसेल तर. रोम 12:1 यज्ञ जिवंत पवित्र आणि परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ असणे आवश्यक आहे. तुम्ही जिवंत आहात कारण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर तुम्ही मरणातून जीवनात पार गेला आहात. योहान 5:24 एक पवित्र यज्ञरूपी बलिदान असणं ही तुमची जबाबदारी आहे. जुन्या करारातील प्राणी बलिदानासाठी स्वीकारार्ह असणे आवश्यक होते. कोणताही प्राणी पूर्णपणे निर्दोष असू शकत नाही, परंतु तो प्राणी रोगमुक्त निरोगी आणि दोषरहित असणं आवश्यक होतं. यावरून रोम 12:1 यज्ञासाठी 2 गोष्टी स्पष्ट करते. पहिलं म्हणजे तुमचं बलिदान रोगमुक्त असलं पाहिजे. पापाचा आणि परमेश्वरापासून ताटातुटीचा जो आजार आहे तो तारणाच्याद्वारे बरा झाला पाहिजे. आणि म्हणूनच रोम 12:1 हे फक्त विश्वासणाऱ्यांना लिहिलेलं आहे. त्या वचनात बंधुंनो हा शब्द याचे संकेत देतो. अविश्वासणाऱ्यांचं बलिदान स्वीकारार्ह नसतं कारण ते तारणानंतर अर्पण केलं गेलं पाहिजे, तारणापूर्वी नाही. तुम्ही येशूचे अनुसरण करण्यापूर्वी त्याच्याकडे येणं गरजेचं आहे. तुमच्या तारणाची खात्री करण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या. हा पवित्र भाग विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील आत्मिक शुद्धतेच्या स्वीकारार्ह स्तराकडे निर्देश करतो. तेव्हाच तुमचे रोम 12:1 यज्ञरूपी बलिदान परमेश्वराला स्वीकारार्ह ठरेल. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. 2 तिमथी 2:21 तुम्ही परिपूर्ण असू शकत नाही. तथापि तुम्ही आत्मिक आरोग्य आणि पवित्रतेच्या योग्य स्तरावर स्वतःला परमेश्वरापुढे सादर करू शकता. तुमचे जिवंत आणि पवित्र यज्ञरूपी बलिदान परमेश्वराने स्वीकारल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा कधीही अर्पण करण्याची गरज नाही. परंतु जर तुमचे यज्ञरूपी बलिदान तात्पुरते होते किंवा ते पवित्र नव्हते म्हणून परमेश्वराला स्वीकारार्ह नव्हते, तर ते पुन्हा अर्पण करणे आवश्यक आहे. स्वतःला कायमचे जिवंत आणि पवित्र यज्ञरूपी बलिदान म्हणून अर्पण करा. दास असे स्वतःला स्वेच्छेने आणि कायमचे परमेश्वराच्या अधीन करा. हे हलक्या मनानं करू नका. तारणानंतरचा हा एक अत्यंत गंभीर निर्णय आहे. तुमचे यज्ञरूपी बलिदान परमेश्वराने स्वीकारल्यानंतर येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी म्हणून रोम 12:2 सांगितलेल्या या जगासारखे न होण्याच्या आणि रूपांतरित जीवनाकडे पुढे चला. त्यानं तुमच्यासाठी जे काही केलं आहे त्या बदल्यात तुम्ही हे त्याच्यासाठी करा. यज्ञरूपी बलिदानानंतरचे तुमचे जीवन म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रोमकरासपत्र 12:2 हे वचन तुमच्या रोमकरासपत्र 12:1 यज्ञरूपी बलिदानानंतरच्या जीवनासाठी उत्तेजना देते. हा उपदेश वर्तमान काळात आहे, म्हणजे जगाप्रमाणे न बनता आणि सतत आपल्या मनाच्या नूतनीकरणाद्वारे स्वतःला रूपांतरित करत राहा. या जगातील पापी आचरणांशी जुळवून घेऊ नका, त्यांना संमती देऊ नका. एक विश्वासणारा म्हणून तुमचं व्यक्तिमत्व जगाला ठरवू देऊ नका. रोम 12:2 तुम्हाला आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या अशी उत्तेजना देते. ग्रीक भाषेत रूपांतर असा अनुवाद केलेला शब्द तोच आहे जो मत्तय 17:2 आणि मार्क 9:2 येशूबद्दल वापरला आहे, जिथं म्हटलं आहे की त्याचे रूपांतर झाले. रोम 12:2 हे आपल्या मनाच्या नूतनीकरणाने, नूतनीकरण म्हणजे सुधारणा, अधिक चांगल्यासाठी संपूर्ण बदल, रूपांतरित होण्याचे आवाहन आहे. ही रूपांतरणाची प्रक्रिया अळीचे फुलपाखरू होण्यापेक्षाही अधिक अद्भुत आहे. तुम्ही जेव्हा परमेश्वराचे वचन शिकता आणि त्यानुसार जगता तेव्हा घडून येते. रोम 12:1 तुम्ही स्वतःला यज्ञरूपी बलिदान असे करा. जगाच्या साच्यात स्वतःला अडकवू नका. परमेश्वराचे वचन शिकताना आणि त्यानुसार जगताना रूपांतरित व्हा. मग तुम्हाला परमेश्वराची इच्छा ओळखता येईल आणि त्यानुसार जगता येईल. देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. रोम 12:2 जिवंत बलिदान. कॉपीराइट 2026 John D. Morris III यांचं लेखन असून ते Acts 1:8 प्रकाशित केलं गेलं आहे. या साहित्यातील आशयात कोणताही बदल न करता आणि हा संपूर्ण मजकूर समाविष्ट करून तुम्ही याचे मुक्तपणे मुद्रण, प्रत, पोस्ट, ईमेल किंवा संदेशाद्वारे वितरण करू शकता. तुम्ही पहिल्या पानाच्या वर तुमच्या सेवाकार्याचे किंवा मंडळीचे नाव किंवा लोगो जोडू शकता. तसंच दुसऱ्या पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या सलग रेषेच्या वर तुमची संपर्क माहिती जोडू शकता. Sacrifice 3:16 हे केवळ पवित्र शास्त्रावर आधारित आहे. येशूवर केवळ विश्वास ठेवण्यापलीकडे जाऊन लोकांची आत्मिक प्रगती व्हावी यासाठी हे कार्य अस्तित्वात आहे. तुम्ही Acts 1:8 शक्य असल्यास इंग्रजीमध्ये या पत्त्यावर ईमेल करू शकता. hello@mail316.org. अनुवाद सेवा www.christianlingua.com याद्वारे पुरवण्यात आली आहे. जिवंत बलिदान हे 48 मोफत उपलब्ध आहे. www.sacrifice316.org. मराठी आवृत्तीतील उद्धरणे द लॉकमन फाउंडेशन यांच्या न्यू अमेरिकन स्टँडर्ड बायबल 1995 घेतली आहेत. या भाषांतरातील पवित्र शास्त्रातली उद्धरणं पवित्र शास्त्र रिएडिटेड बायबल BSI MAR VBSI घेतली आहेत.